ताग अर्थात जूट धाग्यांसाठी उपयुक्त अशी एक वनस्पती. स्पर्मानियेसी कुलातील कॉर्कोरस प्रजातीच्या वनस्पतींना ताग म्हणतात. पूर्वी ताग या वनस्पतीचा समावेश टिलियेसी कुलात आणि त्यानंतर माल्वेसी कुलात केला जात असे. आता तिचा समावेश स्पर्मानियेसी कुलात केला गेला आहे. ही वनस्पती मूळची आशियातील असून भारत, बांगलादेश व चीन या देशात तिची व्यापारी स्तरावर लागवड करतात. भारतात तागाच्या व्हाईट जूट आणि टोसा जूट या दोन जाती आढळतात. व्हाईट जूट पासून दोऱ्या आणि दोरखंड बनवतात. टोसा जूट पासून मिळणाऱ्या तागाचे तंतू व्हाईट जूट पासून मिळणाऱ्या तंतूंपेक्षा मऊ, रेशमी आणि मजबूत असल्यामुळे टोसा जूट या जातीची लागवड व्यापारी स्तरावर केली जाते. तिचा वापर धागे तयार करण्यासाठी तसेच अन्न पदार्थात केला जातो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तागाचे बी लावून ताग 2 मीटर उंच झाल्यानंतर तो मातीत गाडण्याची पद्धत आहे. ताग ही 2 ते 4 मीटर उंच वाढणारी वर्षायू वनस्पती आहे. खोड साधारण बोटाने एवढे जाड व सरळ असते. ही वनस्पती जवळजवळ लावत असल्याने खोड टोकाकडे शाखायुक्त असते. पाने साधी, लांबट, भाल्यासारखी, टोकदार व दातेरी असून पात्याच्या तळाशी दोन्ही बाजूंचे दात तंतूप्रमाणे असतात. पानांना उपपर्णे असतात. फुले लहान व पिवळी असून वल्लरीत येतात. फळ गोलसर व सुमारे 1 सेंटीमीटर व्यासाचे असून त्यावर ठळक शिरा असतात. फळाच्या वरच्या बाजूला खाच असते व फळ फुटून त्यातून अनेक पिंगट, तपकिरी व गुळगुळीत बिया बाहेर पडतात. तागाच्या पानांमध्ये प्रथिने, क जीवनसत्व, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम आणि लोह असते. या पानांचा फांट कटू, पौष्टिक, सारक व वायुनाशी असून यकृताच्या विकारावर तसेच हातापायाच्या जळजळीवर उपयुक्त आहे. अतिसारावर कच्च्या फळांचा आणि सुक्या मुळांचा काढा देतात. तागाच्या खोडाच्या सालीच्या आत बळकट धाग्यांचे वलय असते. त्यांना तागाचे धागे म्हणतात. हे धागे 1 ते 4.5 मीटर लांब असतात. ह्या धाग्यांपासून दोऱ्या, सुतळी, गोंदपाट व पोती तयार करतात. हा धागा जैव विघटनक्षम आहे. तसेच त्याचा पुनर्वापर करता येत असल्याने तो पर्यावरणपूरकही आहे. या धाग्याला सोनेरी व रेशमी चमक असल्याने त्याला सोनेरी धागा असेही म्हणतात. उत्पादन, खप आणि उपलब्धता या दृष्टीने वनस्पतींपासून मिळणाऱ्या धाग्यांमध्ये तागाचा क्रमांक कापसाच्या खालोखाल लागतो. तागाच्या उत्पादनात बांगलादेश, भारत, चीन, म्यानमार, उझबेकिस्तान हे देश आघाडीवर आहेत. ही नोंद डॉक्टर राजा ढेपे यांनी लिहिली आहे.